मित्रांनो नमस्कार, आपण ऐकत आहात मोबाईलवाणी. मोबाईलवाणी करिता मी दिनकर पातुरकर. आज आम्ही तुम्हाला गाव आजीविका आणि आम्ही या विषयावर एक विशेष फळाच्या बद्दल माहिती देत आहोत. ते फल म्हणजे ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूटची खेती करणारे कृषक आमच्या सोबत जुळलेले आहे विनोद उईकेजी. नमस्कार उईकेजी.
नमस्कार
उईकेजी, तुम्ही आम्हाला हे सांगाल की ड्रॅगन फ्रूटची खेती कोणत्या प्रकारे केली जाते?
गावाचं नाव गुमती, तहसील कामटे आहे, जिल्हा नागपूर आहे.
हे जे तुम्ही ड्रॅगन फ्रूटची खेती लावलेली आहे, केलेली आहे, ते हे कोणत्या प्रकारे केली जाते?
हे आम्ही 600 झाडं पोल उभे केले आहे. म्हणजे 2 फुटाचा गड्डा करून 7 फुटाचा पोल आणि ते एका पोल मागे 4 झाडं लावले आहे.
आणि एका खांब्याच्या मागे 4 झाडं आणि खांबे सिमेंटचे लावलेले आहे. टोटल कुल मिळून किती झाडं लावलेले आहे तुम्ही?
आम्ही 600 म्हणजे 600 पोल आहे. 600 पोलाला 2400 झाड लावले.
उईकेजी, आम्ही तुम्हाला हे बी विचारणं चाहू की हे जे तुम्ही 2400 झाडं लावलेले आहे, तर याची कलम लावण्यात येते की बीज येते?
कलम लावण्यात येते.
कलम लावण्यात येते. कलम लावल्यानंतर तुम्ही याला कोणत्या प्रकारचे खाद देतात, जैविक, प्राकृतिक या रासायनिक?
ते आपलं जीवामृत.
याने तुम्ही जीवामृत या फळाच्या पौधाला देतात, पूर्णपणे हे प्राकृतिक खेती करतात. हे जे खेती करतात तुम्ही आणि याच्यापासून जे फल उत्पन्न होते, ते एका झाडाला असे किती फल लागतात?
जसे आपले भरपूर लागते टमाटर वाणी, आपले जून महिन्यापासून चालू होते तर आपले नोव्हेंबर पर्यंत चालू राहते.
याने जून महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत भेद्राच्या खेती सारखे याला काठाकाठावर लागतात. आणि याला बाजार कुठे उपलब्ध करतात? तुम्ही याला विकतात कुठं?
मार्केटामध्ये.
तुमच्या कृषी फॉर्मवर विकत घेणारी येते की तुम्हाला स्वतःही नेऊन विकावं लागते?
स्वतःही नेऊन विकावं लागते आणि कधी आमच्या फॉर्मवरून बी जाते.
हे जे फसल लावलेली आहे ड्रॅगन फ्रूट, याची बीमार माणसाला सर्वाधिक आवश्यकता पडते आणि डॉक्टर पण मरीजांना ड्रॅगन फ्रूट खाण्याची सल्ला देते, तर ही जे खेती लावली ह्या परिसरामध्ये अजून किती ठिकाणी खेती करण्यात येत आहे?
तसे आता एक झिलपेला आहे, एक मोप्याला आहे, कडमेश्वरला आहे आणि एक केळवदला आहे अजून.
याने आम्ही हे चाहू की नागपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी या प्रकारे खेती केल्या जातात. लयले धन्यवाद तुमच्या. हे होते विनोदजी उईके, ज्यांनी कृषीच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट यांची फसल काढून विकतात, असे हे विनोद उईकेजी ज्यांनी मोबाईलवाणीवर विशेष करून आपली बातमी ठेवली, याबद्दल तुमचा फार फार धन्यवाद.